हा सांगा काय काय करत होते त्या तुमच्याशी.
लय ओरडतात त्या थोड्या थोड्या गोष्टी. आता त्या पहिल्या दिवशी तर लेकरू रडणारच नाही ना, नवीन नवीन म्हटलं तर आपली ओळख असते का त्याला,
हो हो
रडतेस का नाही?
हो हो रडणार, पहिल्या दिवशी रडणारच ना.
आणि म्हणते की आम्हाला सर्दी झालेले माणसं पाहिजे नाही. मग आता सर्दी तर थोडीफार तर असणारच, पाऊस कडा आहे तर.
कुणाला
मला होती थोडीफार आहे सर्दी, एवढी काही जास्त बी नव्हती.
ठीक आहे, पण दुसरा आणि काय झालं प्रॉब्लेम?
दुसरा प्रॉब्लेम काही बी पोराला खायला दिलं की ओरडते. आता तिच्या लेकरांना मागितल्यावर द्यावं लागेल का नाही आपल्याला?
द्यायचं नाही त्यांना, द्यायचं नाही त्यांना.
अरे तिनंच खायला ठेवलेलं असते ना, तिथे मॅडमनच ठेवलं होतं ना त्या पोरासाठी खायला. ते
जास्त किटकिट केली का तुम्हाला?
हा
ठीक आहे ठीक,
किटकिट केली होती ना, तिच्या इथं बाई टिकून शकत नाही कोणतीच.
बर बर बघते. आधीची पण वर्कर, आधी पण वर्कर त्यामुळे सोडलं तिनं.
हा बरोबर आहे, मग अशामुळे बाई टिकत नाही. हो दोन पैसे कमी असू द्या, पण माणसाच्या मागं ना कटकट नाही पाहिजे.
बरोबर, पहिल्या दिवशी जरा ओळख होणारच नाही ना.
आणि
ठीक आहे हा. आणि
तिथे इतकं चांगलं सांभाळलं त्या पोरीला, मी हातावर घेऊन खेळवलं त्या पोरीला दिवसभर. माझी काही चुकी नाही त्याच्यात.
नाही पाठीमागचे वर्कर पण तसेच म्हणत होते, बरं ठीक आहे.
हो का? अहो एवढी कटकट करते का नाही की ना बा, अशी 2 मिनिटं खाली बी बसू देत नाही ती बाई.
चालेल.
आता सकाळी 9:30 ते 7:30 म्हटल्यावर माणूस दिवसभर उभंच राहणार आहे का?
हो हो बरोबर.
असलं कुठं दुसरं तर सांगा चांगल्या ठिकाणचं.
चालेल सांग.
हा सांगा, फोन करा माझ्या फोनवर.
हा हा चालेल.
हो
ठीक आहे.